नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी प्राध्यापिका शीतल पाटील आपल्या सर्वांच्या आजच्या विशेष सत्रामध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, नुकताच म्हणजे 18 जानेवारीला हरिवंश राय बच्चन यांचा स्मृती दिवस होता. त्यानिमित्ताने त्यांच्या काव्याचा थोडक्यात आपण आस्वाद घेणार आहोत आणि तसेच त्यांच्या जीवनकार्याचा आढावा जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध हिंदी कवी जन्म अलाहाबाद येथे एका कायस्थ कुटुंबात हरिवंश राय यांना लहानपणी कौतुकाने सर्वजण बच्चन म्हणत आणि पुढे याच नावाने त्यांनी लेखनही केले. त्यांच्या वडिलांचे नाव प्रताप नारायण बच्चन. बच्चन यांचे आरंभीचे शिक्षण उर्दूतून झाले. घरची गरिबी त्यामुळे शिक्षणात खूप अडथळे निर्माण आले. 1929 अलाहाबाद विद्यापीठातून ते पहिल्या वर्गात BA झाले. 1938 MA व 1939 बनारस येथून ते BT झाले. 1942 अलाहाबाद विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. WB Yeats या प्रसिद्ध आयरिक कवीवर WB Yeats आणि ऑकल्टिझम हा प्रबंध लिहून त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाची PhD मिळवली. 1955 अलाहाबाद आकाशवाणीवर हिंदी विभागाचे निर्माता म्हणून त्यांनी काही काळ काम देखील केले. भारत सरकारच्या विदेश मंत्रालयात विशेष अधिकारी या नात्यानेही त्यांनी काम केले. तसेच 1966 राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच वर्षी त्यांच्या 64 रुसी कविताए या संग्रहास सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार, 1968 दो चट्टाने काव्यास साहित्य अकादमी पुरस्कार, हिंदी साहित्य संमेलनाकडून 1968 साहित्य वाचस्पती ही सन्मान उपाधी, 1970 आफ्रिको आशियाई लेखक परिषदेकडून लोटस पुरस्कार इत्यादी पुरस्कार व मानसन्मान त्यांना प्राप्त झालेत. हरिवंश राय बच्चन यांच्या सुरुवातीच्या काळातील उमर खय्याम ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध मधुशाला ही उमर खय्यामने प्रेरित होऊन त्यांनी लिहिलेली आहे. मधुशालामुळे हरिवंश राय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. माननीय हरिवंश राय बच्चन यांचे 18 जानेवारी 2003 ते निधन झाले. हरिवंश राय बच्चन यांचे काही इतर काव्यसंग्रह आहेत, जसे मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के पुल, सूत की माला, मिलन, दो चट्टानो व आरती और अंगारे. मधुशालाच्या काही काव्यपंक्ती थोडक्यात अशा आहेत. मदिरा पिणे की अभिलाषा ही बन जाए अब हाला, मदिरा पिणे की अभिलाषा ही बन जाए जब हाला, अंधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला, बने ध्यान ही करते करते जब साकी साकार सखे, रहे न हाला प्याला साकी तुझे मिलेगी मधुशाला. ह्या भाषेत, ह्या शब्दात ते मधुबालेच्या काव्यांची स्वीकृती करत आपल्या पुढ्यात कविता ठेवतात. हरिवंश राय बच्चन हिंदी भाषेचे कवी होते असं मानलं जातं की त्यांच्या कवितांनी भारतीय साहित्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे. त्यांच्या शैलीने संपूर्ण जनमानसांचं मन जिंकून घेतलं. आजही हरिवंश राय बच्चन यांच्या काही कविता ऐकल्या की मन आनंदानं खुलून जातं. त्यांच्या कवितांमध्ये सदैव जीवन असं फुलवून त्यांनी दाखवलेलं आहे. जीवनाची वास्तविकता त्यांच्या कवितेतून आपल्याला दिसून येते. त्यांच्या कविता म्हणजे मानवी जीवनाचा आरसा आहेत आणि त्या आरशा पलाड त्यांनी ज्या रचना मांडलेल्या आहेत त्याच रचनांचं आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. मित्रांनो, त्यांची कविता दिन जल्दी जल्दी ढलता आहे. कवितेचे बोल आहेत, हो जाए ना पथ में रात कही, मंजिल भी तो है दूर नहीं, यह सोच थका दिन का पंथी भी जल्दी जल्दी चलता है, दिन जल्दी जल्दी ढलता है. बच्चे प्रत्याशा में होंगे, नीडों से झांक रहे होंगे, यह ध्यान पैरों में चिड़िया के भरता कितनी चंचलता है, दिन जल्दी जल्दी ढलता है. मुझसे मिलने को कौन विकल, मैं हो हूँ किसके हित चंचल, यह प्रश्न शिथिल करता पद को भरता उर में विहलता है, दिन जल्दी जल्दी ढलता है. मित्रांनो, या पद्धतीनं त्यांच्या कवितेतून संपूर्ण दुनियेला रास येईल असं तथ्य ते मांडत होते. तर पुनश्च एकदा हरिवंश राय बच्चन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपणा सर्वांची रजा घेते. जाता जाता त्यांच्या कवितेच्या 2 ओळी, हा तुम्हारी मृदुल इच्छा, हाय मेरी कटु अनिच्छा, था बहुत मांगा ना तुमने, किंतु वह भी दे न पाया, था मैंने तुम्हें रुलाया, था तुम्हें मैंने रुलाया, स्नेह का वह कण तरल था, मधुर था, न सुधा गरल था, एक क्षण को भी सरलते क्यों समझ तुमको न पाया, था तुम्हें मैंने रुलाया, था तुम्हें मैंने रुलाया। यासोबतच मी आपण सर्वांची रजा घेते, आज इथेच थांबूया, पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी। आमच्या कार्यक्रमांच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, अर्थात 86 98 86 98 80।